paralizando la mano armada del invasor. Proclama que cuenta con la comprensión y el apoyo de todos los pueblos del mundo y especialmente del campo socialista encabezado por la Unión Soviética. Esa proclama es patria o muerte.
Y acabazo la hiferti giovani, y acabazo la ben magigani, maja gara madre chen, y acahata madre pen, y acahata madre rasia chirani, y acabazo la hiferti giovani. Yaka bazula ben majigani, maja gaya mada chain, yaka hata mada pain, yaka hata mada rasiya chirani. Maza ahankar karan maza, sarva nash manto Bhagat Singh ta vicharani. Vasto pas, yantrana maza varti das thaun ubhanya, satyela paije maza, satya nash pan mi thambat nastu. लढण्याशिवाय जवा पर्याय नसतो, तवा शंभरच्या गर्दीत पण एकटा घुसतो. जिंकण्यासाठी माझी मरण्याची तयारी, कारण हरणाऱ्यांचा कुठला इतिहास नसतो. इकडे जगण्यापेक्षा झालं मरणं स्वस्त, मी पण लावलं पणाला माझं अस्त नसतं. माझ्या खांद्यावरती माझं साम्राज्य उभा, माझ्या डोक्यावरती नाही कुठला वरधस्त. तुम्ही लावा ताकत, मी पण बाळगत नाही मौन. झालं गाणं माझं आऊट, आला चौकीत न फोन. आधी मज्जा वाटली, परतीत भर फाटली, जवा साहेबांना गेला सरळ मंत्र्याचा फोन. जवा रॉक्सन उभा, तवा फरकती सभा माझा शो. जशी बाळासाहेबांची सभा माझा शो, जशी बाळासाहेबांची सभा नसलो सत्य तरी कायम दबदबा. माझा कमरेला ग्लॉक आणि पेन, माझी पावर, मी पण घेत नाही काढता पाय, मरत नाही जवळ. सगळ्या रस्त्याच्या नजर असतात गाडीवरती माझ्या, म्हणून साहेबांना खटकला रॉक्सनचा. तेव्हा रस्ते नजर राहिला थार आणि शब्द टॉकदार. या जमान्याला वाटतं मी गोळीचा हकदार, माझा राजा मला सांगून गेला मेला तरी बेहत्तर. शरण नको जाऊ, मरण पत्कार. मला गोळ्या घाला, माझे पुतळे जाळा, मला फासावर चाळवा लावा कलम स्वाळा. मला नको जीवनदान, माझं तळ हातावर प्राण. हिप हॉपची क्रांती हे माझं बलिदान. एका बाजूला ही चढती जवानी, एका बाजूला बॅन माझी गाणी, माझ्या गाळ्यामध्ये चेन, एका हातामध्ये पेन, एका हातामध्ये रशियाची राणी. एका बाजूला ही चढती जवानी, एका बाजूला बॅन माझी गाणी, माझ्या गाळ्यामध्ये चेन, एका हातामध्ये पेन, एका हातामध्ये रशियाची राणी. माझी गाणी गुन्हेगारी नाही क्रांती जलमाला घालतात. मी गुन्हेगारी पसरावतो पोलीस बोलतात. मी बापाच्या पैशावर मारत नाही मौज, वर ते डिपार्टमेंटला भारी माझी वकिलाची फौज. काल हुडूवरती पडली माझ्या पोलिसाची धार, ए सागर्या जरा आपली सफारी कार. खिचा रिकामा होतो मी पण शांत नाही बसत, असा पैसा उडवतो जसं पैशाचं झाड. असा एक पण नाही ज्यानं मला हिनवलं नाही, मी स्वतः बनलोय मला कुणी बनवलं नाही. माझ्या आई शिवाय माझ्यावरती हक्क नाही कोणाचा, बाकी भुरट्यांना राज माझं मानवलं नाही. मी उभा आहे कारण मला पडणं माहिती, मी हरत नाही कारण मला लढणं माहिती. मी दावणीला बांधलेला माजलेला बैल, मी झुकत नाही मला फक्त उडणं माहिती. माझ्या डोळ्यामध्ये बघायचं टाळ, टोळीमध्ये शातीर सगळे एक पण नाही घाळ. काढ खांद्यावर ना हात खाशी, काना खाली जाळ. आला रॉक्सनचा कॅनवा, तू प्रोटोकॉल पाय. आपले हलके नाही कान, मी पण पोरगले दांड. विचार करून नादी लाग, विचार करून भांड. मला हलक्यात घेणं तुला जड जाऊ शकतं, सीनवर वर्चस्व गेमवर कमांड. मेरे बापो में नहीं है नजाकत, सोने नहीं देती मुझे पैसे किल्लत. ये दुनिया खरीद के जला दूंगा उसे, जैसे जलाते हैं माशुका के पुराने खत. क्या उखाड़ेंगे घेर मेरा अपनों से बैर, खैर मेरा दुश्मन के छाती पे पैर. जब उठाया कलम तभी बरसाया कहर, जब उठाया हथियार लगे लाशों के ढेर. यका बाजूला ही चढ़ती जवानी, यका बाजूला बैन माझी गाणी, माझ्या गाळ्यामध्ये चैन, एका हातामध्ये पेन, एका हातामध्ये रशियाची राणी. एका बाजूला ही चढती जवानी, एका बाजूला बॅन माझी गाणी, माझ्या गाळ्यामध्ये चैन, एका हातामध्ये पेन, एका हातामध्ये रशियाची राणी.
माझ्या हातातला पेन म्हणजे कर्णाच्या हातात असलेल्या विजय धनुष्यासारखा आहे. जोपर्यंत तो माझ्या हातात आहे, तोपर्यंत मला कोणी हरवू शकत नाही.